ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
देशातील ऊस उत्पादकांची थकबाकी कमी झाली. रामविलास पासवान. ऊसाची थकबाकी हा विषय कायमच चर्चेत असतो, परंतु आताच्या सरकारनं केलेल्या उपाययोजनेमुळे 2018-19 गाळप हंगामातील थकबाकी 28,222 करोडवरून 1,314 करोड रुपयेवर आली आहे. केंद्रीय मंत्री पासवान शुक्रवारी राज्यसभेमध्ये साखर कारखान्यासंदर्भातील संकटांचा सामना करण्याबाबत बोलत होते. ते म्हणाले, सरकारकडून सतत मदत दिली जाते. पासवान म्हणाले होते की सरकार या संकटाला निवारण्यासाठी सतत काम करत आहे. गेल्या वर्षांमध्ये साखरेचं उत्पादन वाढलं आहे. साखरेचा उठाव नसल्यामुळं आणि साखरेचे दर कमी असल्यामुळं कारखाने अडचणीत होते.